त्वं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैस्सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते। तेराव्या अध्यायातला हा तेविसावा म्हणजे प्रकृती पुरुष ही जी मीमांसा आलेली आहे त्या प्रकृती पुरुष विवेचनाचा शेवटचा श्लोक य एवं म्हणजे अशा प्रकारे वेत्ती पुरुषम प्रकृतीं च गुणैहि सह वेत्ती म्हणजे जाणतो अशा प्रकारे जो जाणतो काय जाणतो पुरुषम प्रकृतीं च गुणैहि सह पुरुष म्हणजे पुरुषाला प्रकृतींच गुणैहि जे प्रकृती गुणांसहित प्रकृती तिच्या गुणांसहित जो पुरुषांना पुरुषाला जाणतो तो जो पुरुषाला जाणतो प्रकृतीला जाणतो आणि प्रकृतीच्या गुणांना देखील जाणतो अशा प्रकारे जाणतो अशा प्रकारे म्हणजे याच्या आधी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला आता माहिती आहे। सर्वथा वर्तमानोपी तो कशाही प्रकारे वर्तन करत असला तरी नस भूयोभिजायते नस भूयः अभिजायते तो पुन्हा जन्म घेत नाही असा हा अतिशय आश्वासक असा श्लोक याच्या आधी पुरुषाचं वर्णन करत असताना उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः जो उपद्रष्टा असतो म्हणजे साक्षी असतो अनुमंता असतो म्हणजे अनुमोदन देणारा असतो जो उपद्रष्टा असतो तोच अनुमोदन देणारा होतो तोच भरण पोषण करणारा होतो प्रकृतीचं तोच प्रकृतीच्या योगानी मी भोगतो असं समजणारा असतो आणि देह मन बुद्धी देह संघाताचा तो आपल्या स्वतःला मालक समजत असतो महेश्वरहा असं समजत असतो तो एकमेव परमात्माच असतो परमात्मा इतिच अपि युक्तहा जो प्रकृती पुरुष भेद कपिल महामुनींनी सांगितला तो व्यासांनी या ठिकाणी नेमकेपणाने वळवून परत वेदांताशी सांधा जुळवला कारण प्रकृती पुरुष विचार अगदी सुरुवातीला मी तुम्हाला जेव्हा सांगितला तेव्हा मूळ पुरुष विचार असा आहे अव्यक्त निर्गुण निराकार अशी मूळ प्रकृती तसंच त्याच प्रकृतीपासून विकारजन्य असे देह मन बुद्धी पंचमहाभूत आणि सुख दुःखाचे भोग ज्याच्या योगाने भोगले जातात असे त्रिगुण हे प्रकृतीमध्ये मोडतं आणि या प्रत्येक प्रकृतीच्या अंतर्यामी एक पुरुष राहत असतो असं कपिल महामुनींनी सांगितलं म्हणजे माझ्या प्रकृतीमध्ये असणारा जो पुरुष आहे तो वेगळा यांच्या प्रकृतीमध्ये जो पुरुष आहे तो वेगळा त्यांच्या प्रकृतीमध्ये आहे तो पुरुष वेगळा जितक्या प्रकृती दिसतात त्यांच्या आत असणारा पुरुष हा प्रत्येक वेळेला वेगळा वेदांत असं सांगतं की एक परमात्माच जगत झाला एक परमात्माच जीव जगत सर्व नटून राहिला हा जो वेदांताचा विचार आहे आणि सांख्य विचार आहे याच्यात नेमका फरक या ठिकाणी आहे परमात्म्यापासून जड असं जगत निर्माण झालं परमात्म्यापासूनच जीव प्रकृती देखील निर्माण झाली या ठिकाणी उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः हा श्लोक सांगून भगवान व्यासांनी ही जी प्रकृती आहे आणि पुरुष आहे या दोन्हीवर लोकमान्यांच्या भाषेमध्ये परमात्म्याचं टोपण ठेवून दिलं. लोकमान्य असं म्हणतात की या दोन्ही गोष्टी परमात्म्यापासून झाल्या असा कायम सिद्धांत वेदांतांनी मांडला. भगवद्गीता देखील त्याच सिद्धांताचा पुरस्कार करते. भगवान श्रीकृष्णांनी हेच तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलं. अशा रीतीने जो केवळ उपद्रष्टा होता, साक्षी होता, तिथपासून ते देहच मी असं वाटणारा जो आहे तो एकच एक आहे आणि तो मुळात परमात्मा आहे. अशा प्रकारे दुरून जवळ येण्याची प्रक्रिया आणि परमात्मा जाणण्याची प्रक्रिया साक्षी भावापासून देहच मी असं समजणारा जो आहे तिथपर्यंत एक परमात्माच झालेला आहे आणि देह मी असं जो समजतो तिथून जवळून साक्षी अवस्थेपर्यंत दूर जाऊन जो साक्षी झाला तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो अशी जवळून दूर जाण्याची प्रक्रिया देखील या श्लोकामध्ये अंतर्भूत आहे. एका बाजूनी देह मी इथपासून सुरुवात करून साक्षीत्व साधायचं, समजायचं की देह जसा मी आहे तसाच भोक्ता देखील तत्वतः मीच आहे. इंद्रिय जे नाना भोग भोगतात तो भोगता मी आहे, दुसरा तिसरा कोणी नाही. आणि तोच प्रकृतीचं भरण पोषण करणारा भरता आहे, तोच अनुमोदन देणारा आहे आणि तोच साक्षी होतो. प्रसंगी जर साक्षीत्वानी वर्तन करायचं ठरवलं तर तो साक्षी होतो. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याचा अनुभव आहे. आपण परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे अशा इच्छेनी ध्यानाला बसणारा पुरुष हळूहळू साक्षी भावावर स्थिर होतो आणि तो जेव्हा सर्व साक्षी होतो तेव्हा साक्षीत्वही नाहीस होऊन तो परमात्मा भावाशी तदाकार पावतो. ही झाली जवळून दूर आणि परमात्म्याशी एकरूपता साधण्याची प्रक्रिया. आणि अशा रीतीने जो परमात्मा स्वरूप झालेला आहे त्यांनी आपण परमात्माच आहोत, तत्वतः उपद्रष्टा आपणच आहोत, भरता आपणच आहोत, भोक्ता आपणच आहोत, म्हणजे परमात्मा. देहच मी असा भाव ज्याच्या ठिकाणी आहे तो जीव जीव नसून परमात्माच आहे असा भाव देखील तो प्राप्त करून घेऊ शकतो. अशा रीतीने उलट सुलट दोन्ही पद्धतीने, ज्याला वेदांतामध्ये व्यतिहार असं म्हणतात, जवळून दूर दुरून जवळ, सोहम हंसहा तोच मी आहे मीच तो आहे, अशा प्रकारे प्रकृतीमध्ये असणारा जो पुरुष आहे तो पुरुष परमात्मा स्वरूप मी या शाश्वत बोधाला प्राप्त होतो. परमात्मा इति च अपि युक्तः देहेस्मिन् पुरुषः परः, देहात असताना देखील आपण पलीकडचे आहोत हे पर आहोत हे जाणणारा पुरुष मुक्त होऊन जातो. मागच्या वेळेला आपण हा श्लोक पाहिलेला होता. आता जो श्लोक आहे य एवं वेत्ति, अशा प्रकारे जो जाणतो, काय जाणतो, पुरुषम पुरुषाला जो जाणतो, प्रकृतींच गुणैसह गुणासह प्रकृतीला देखील जो जाणतो, पुरुष काय आहे हे जाणतो, प्रकृती काय आहे हे देखील जाणतो, तो दोन्ही गोष्टी जाणणारा असा होतो. वेदांताच्या परिभाषेप्रमाणे अक्षर अव्यक्त परमात्माच प्रकृती झालेला आहे आणि पुरुष देखील झालेला आहे. मूळ अव्यक्त प्रकृतीपासून कायम एक अव्यक्त दशा प्रकृतीची राहील अशी सूक्ष्म अव्यक्त अखंड एकजिन्सी अशी प्रकृती आणि त्याच प्रकृतीचे विकार देह मन बुद्धी इत्यादी, आणि हे विकार अधिक त्रिगुण, ज्या त्रिगुणांनी तो सुख दुःख भोगतो असे त्रिगुण, ही देखील प्रकृतीच. म्हणून एक अति अव्यक्त प्रकृती आणि दुसरी त्या मनाने व्यक्त दशेला आलेली प्रकृती, ही जी व्यक्त दशेला आलेली प्रकृती आहे ती पुन्हा पुन्हा अव्यक्तात लीन होते, विलीन होते। जेव्हा देह पडतो तेव्हा ही प्रकृती, देह मन बुद्धीची प्रकृती मूळ प्रकृतीमध्ये, अव्यक्त प्रकृतीमध्ये लीन होते। देहातली पंचभूत मूळ प्रकृतीच्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातात। मन, बुद्धी, अहंता जीव प्रकृतीमध्ये लीन होऊन जाते आणि दुसरा एक विभाग म्हणजे अक्षर असा पुरुष, या पुरुषाचं वर्णन करत असताना तो सचेतन आहे, ज्ञाता आहे। तो सचेतन असला तरी देखील सचेतन असून अकर्ता आहे, प्रत्यक्षतः तो ज्ञाता असून उदासीन आहे स्वरूपतः, आणि तो केवळ निर्गुण आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे। हे जे श्लोक आहेत या श्लोकातून भगवंतांनी प्रकृतिम पुरुषं चैव विध्यनादि उभावपी, दोन्ही अतिशय सनातन असे आहेत, हे दोन्ही अनादि आहेत, विकारांश्च गुणांश्चैव, पण विकार आणि गुण म्हणजे देह मन बुद्धी पंच इंद्रिय, मन बुद्धी आणि अहंकार हे विकार, आणि गुण त्रिगुण विद्धी प्रकृती संभवान, प्रकृतीपासून या गोष्टी निर्माण झाल्या। तसंच जे कार्य कारण कर्तृत्व आहे म्हणजे देह मन बुद्धी, इंद्रिय मन बुद्धी अहंकार यांच्या ठिकाणी असणारी कर्तृत्वाची प्रेरणा ही देखील खरं म्हणजे प्रकृतीची आहे, कारण पुरुष हा अप्रेरक आहे। म्हणून ही कार्य कारण निमित्तानी जे कर्तृत्व स्वतःकडे घेण्याची प्रवृत्ती आहे तीही खरं म्हणजे पुरुषाची आहे, ती प्रकृतीची आहे। हेतू प्रकृती उच्यते, या कार्य कारण हेतूला निमित्त प्रकृतीच समजली गेलेली आहे। पुरुष हा सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतू उच्यते, आणि खरं म्हणजे असंग असलेला पुरुष, उदासीन असलेला पुरुष, अलिप्त असलेला पुरुष तो प्रकृतीच्या नटनाचाला भुलून प्रकृतीच्या एकरूपत्वाच्या भावनेमुळे प्रकृतीची सगळी सुख दुःख आपल्या डोक्यावर घेतो। त्रिगुणांमुळे आणि पंचमहाभूतांमुळे, इंद्रियांमुळे, यांच्या संयोगामुळे झालेली अनेक कर्म आणि त्या कर्मापासून निष्पन्न झालेली सर्व प्रकारची सुख आणि दुःखाची भावना मी भोगतो असं पुरुष समजतो। पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते, पुरुष हा प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणान। अशा प्रकारे पुरुष वस्तुतः अकर्ता असणारा, निस्संग असणारा, उदासीन असणारा, ज्ञाता असणारा आणि केवळ अस्तित्व मात्र असणारा तो प्रकृतीच्या गुणांना प्रकृतीस्थ होऊन जणू मीच प्रकृती आहे अशा अबोधानी भोगणारा होतो। तुम्ही हे आधी सगळं ऐकलेलं असल्यामुळे तुम्हाला समजत असावं, नाहीतर हे इतकं सोपं समज समजायला नाहीये। या श्लोकांवर कोणी प्रवचन करत नाही, सोप्या सोप्या श्लोकांवर प्रवचन करतात। सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः। मला ओळींनी भगवद्गीता सांगत असल्यामुळे इलाज नाही आणि तुम्हालाही ओळींनी ऐकत असल्यामुळे इलाज नाही, म्हणून तुमची देखील शहामत आहे। पण ऐकत असताना तुम्हाला आधी केलेलं जे निरूपण आहे ते बहुतेक आठवतंय, ते तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसतंय। पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणान, पुरुष आपण प्रकृतीस्थ आहोत, प्रकृतीच आहोत असं समजतो, आणि त्रिगुणांना आणि त्रिगुणांपासून निर्माण झालेल्या सुख दुःखांना आपण भोगतो असा भोक्तृत्व भाव देखील पुरुष आपल्यावर ओढून घेतो। कारणम गुणसंगोस्य, आणि या गुण आणि गुणाच्या संगाचा निमित्त होऊन सदसत योनी जन्मसू, सद आणि असत अशा योनींमध्ये, काही चांगल्या काही वाईट अशा योनींमध्ये जन्म घेणारा देखील पुरुष असतो, तो पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा प्रक्रियेमध्ये सापडतो. असाच पुरुष खरं म्हणजे उपद्रष्टा असतो, अनुमंता असतो, भरता भोगता महेश्वरा म्हणजे देह मन बुद्धीचा स्वामी असतो असं ज्ञान ज्याला तेव्हा होतं तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होतो. परमात्मा इतिच अपि युक्ता हा देहेस्मिन पुरुषः परः अशा प्रकारे देहामध्ये राहून पण आपण पलीकडचे आहोत, परमात्मा आहोत असं तो जाणून घेतो. त्यामुळे मूळ अव्यक्त प्रकृती या प्रकृतीचे दोन विभाग या एकूण निरूपणात सांगितले. एक विभाग असा राहतो की ती अव्यक्त अखंड एकजिन्सी अचेतन अशीच राहते, ती अव्यक्त असते, नंतर व्यक्त दशेला येते. अव्यक्तातूनच सगळं व्यक्त जगत निर्माण झालेलं आहे. सत्कार्यवादाप्रमाणे म्हणजे जे मुळात असेल तरच व्यक्त झाल्यावर दिसेल, या अव्यक्तामध्येच त्रिगुण देखील अंतर्भूत आहेत आणि म्हणून या अव्यक्ताचेच व्यक्त विकार म्हणून पंचभूतात्मक सृष्टी निर्माण झाली, तसंच मन बुद्धी आणि अहंकार निर्माण झालं, अर्थात नाना प्रकारचे देह निर्माण झाले. आणि या देहांना सुख दुःखाचा खेळ खेळायला लावणारे असे त्रिगुण देखील निर्माण झाले. अशा प्रकारे या दोन अव्यक्त मूळ प्रकृती आणि व्यक्त दशेला आलेली प्रकृती यांच्यापासूनच मन बुद्धी त्रिगुणात्मक अशा पद्धतीने खेळ खेळते. कार्य कारण कर्तृत्वे हेतुहु प्रकृती उच्यते. खरं म्हणजे कार्य कारण कर्तृत्व मन बुद्धी अहंकार यांचं जे कर्तृत्व आहे तर ते प्रकृतीमुळे असतं. आणि जो पुरुष आहे तो पुरुष अत्यंत चेतन स्वरूप ज्ञान स्वरूप तरीही अकर्ता आणि ज्ञाता असून देखील अत्यंत उदासीन, केवळ निर्गुण स्वरूप पण तो प्रकृतीच्या आणि त्रिगुणांच्या नाचाला नटनाचाला भुलून मोह आणि अभिमान यांनी बद्ध होतो आणि सुख दुःख भोग भोगतो. एवढंच नव्हे तर सुख दुःखाचा भोग घेणारा मी आहे असं जसं समजतो तसं प्रकृतीच मी आहे असं देखील तो समजतो. गुण संगामुळे तो अनेक प्रकारे सत आणि असत अशा योनींमध्ये जन्म देखील घेतो. मात्र जर बुद्धीला सात्विक ज्ञान प्राप्त झालं की प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा असं सात्विक ज्ञान जर बुद्धीला प्राप्त झालं तर मात्र पुरुष प्रकृतीपासून वेगळा होतो. पुरुष आणि प्रकृती एकमेकांपासून वेगळे होण्याची सोय आहे याचं कारण ते मुळातच वेगळे आहेत. पण त्याच्यासाठी म्हणून पुरुषाला ज्ञान व्हायला लागतं आणि हे सात्विक ज्ञान जर झालं तर तो आपलं स्वरूप यथार्थपणाने जाणतो. तो जाणतो की आपण सचेतन आहोत, ज्ञाता आहोत, केवळ निर्गुण स्वरूप आहोत, उदासीन आहोत, सुख दुःखाचा भोग घेणारा मी मुळीच नाही, मी मुळीच जन्मणारा नाही, मी मुळीच मरणारा नाही असं स्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त होतं पुरुषाला. तसंच प्रकृतीबद्दल देखील तो यथार्थपणाने जाणणारा होतो. कार्य कारण कर्तृत्व भाव सगळे प्रकृतीचे आहेत, सुख दुःख भोग वस्तुतः प्रकृतीचे आहेत, माझा आणि प्रकृतीचा संबंध नाही, प्रकृती अमुक अमुक गुणांनी नटलेली आहे अशा प्रकारे तो प्रकृतीला जाणतो. आणि त्रिगुणांनाही जेव्हा जाणतो तेव्हा सर्वथा वर्तमानोपी कशाही प्रकारांनी वर्तन करत असला तरी त्याला माहीत असतं की प्रकृती ही विकारी आहे, प्रकृती ही गुणांमध्ये सापडलेली आहे. कार्य कारण कर्तृत्वाची हेतू प्रकृती आहे हे तो जाणतो आणि म्हणून सर्वथा वर्तमानोपी. या सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभि जायते या श्लोकातल्या अर्ध्या चरणावरून पंडितांमध्ये पुष्कळ उलट सुलट चर्चा झाली. कोणी असं म्हणालं की पुरुषाला प्रकृतीपासून वेगळेपणाने जाणणारा असा कसंही वर्तन करू शकत नाही. सर्वथा वर्तमानोपी याचा स्पष्ट शब्दार्थ असा आहे की तो कसंही वर्तन करत असेल तरी नस भूयोभी जायते, त्याला पुन्हा जन्म नाही. म्हणजे प्रसंगी तो नैतिक वर्तन करत असेल तरी, नैतिकतेला सोडून वर्तन करत असेल तरी, प्रसंगी तो अत्यंत शुद्ध सवयी राखत असेल तरी आणि शुद्ध सवयी राखत नसेल तरी, जसे शंकर महाराज इथं या अक्कलकोट स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये मंडईपाशी दारूची बाटली घेऊन गेले आणि म्हणाले की याच्या समोर बसून इथं मी दारू पिणार आहे, घडलेली गोष्ट आहे. तिथं होते स्वामीजी नाव घेत असत डॉक्टर वाडदेकर. ते म्हणाले की महाराज इथं बसून तुम्ही जरी कशाही प्रकारे वर्तन केलं तरी तुम्ही मुक्तच आहात, पण इथं महाराजांच्या समोर तुम्ही हे करू नका. याचं कारण भक्त येत आहेत तुम्हाला पाहतायत. ते म्हणाले इथं बसूनच पिणार आहे आणि तिथं बसूनच त्यांनी दारू प्यायली. सर्वथा वर्तमानोपी शास्त्रांचे शब्द आहेत, नस भूयोभी जायते. कोणी चिली मोडत होतं, कोणी हुक्का होडत होतं, सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभी जायते. नेमकं शास्त्रांनी कशाचा पुरस्कार केलाय? गडबड उडाली ज्ञात्यांमध्ये, पंडितांमध्ये, ज्ञात्यांमध्ये म्हणजे. म्हणून पंडित असं म्हणायला लागले की अशा प्रकारचा बोध जर झालेला आहे तर तो कसं तरी वर्तन कसं करेल. पण मग ही अशी उदाहरणं आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणार? छाती आहे म्हणायची शंकर महाराजांना बोध झाला नव्हता, बोध झालेला होता. आत दिवा लागलेला आहे आणि त्या दिव्याची जाणीव आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांसारखी शुद्ध प्रकृती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला आत लागलेल्या दिव्याचा उपयोग आहे. आणि ज्याच्या कंदिलाची काच तितकी शुद्ध नाही पण कंदील लागला आहे तर त्याला कळतं. असं ज्याला कळतं की आत कंदील लागलेला आहे आणि बाहेर त्याचा प्रकाश नसेल, महाराजांनी तिथं दारू प्यायली म्हणून आणि कोणी जाऊन दारू प्यायली तर चालणार नाही, दारूचे परिणाम आहेतच ना. म्हणून अशा सिद्ध अवलिया किंवा काय म्हणतात अशा पुरुषांचा समाजाला म्हणावा असा उपयोग नाही. त्यांच्यापासून समाज काही शिकू शकत नाही, काहीच नाही. जर एक संत असेल आणि 10-10 दिवस आंघोळ करत नसेल आणि भेटलेल्या लोकांना अवलिया म्हणतात, दगड मारत असेल, शिव्या देत असेल, तर तुम्ही आम्ही त्यांच्याजवळ जायचं कसं हा प्रश्न राहतोच ना. समजायचं त्यांचा दगड अंगावर लागला म्हणजे माझं एखादं काम होणार. हे सगळं तुम्ही एकाचा दुसऱ्याशी संबंध नसलेल्या गोष्टी अर्थ लावायचे आणि खुश व्हायचं, बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण म्हणून त्यांना ज्ञान झालं नाही असं म्हणता येत नाही, ही अडचण आहे. त्यांना ज्ञान झालेलं आहे. अगदी सत्वगुणी वर्तन ज्यांचं नाही असे देखील सिद्ध पुरुष अवलिया या देशामध्ये होऊन गेले. कोणी गांजा ओढत होते, कोणी चिलीम ओढत होते, कोणी दारू पीत होते, कोणी सिगारेट ओढत होते. त्यांच्या भक्तांनी त्यांना दारूचा नैवेद्य त्यांनी देह ठेवल्यानंतर दाखवायचा, त्यांच्या ओठापाशी दारू न्यायची ना आपण प्यायची. या भक्तांचा काय उद्धार होणार आहे दारू पिऊन? उद्धार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या तोंडाजवळ सिगारेट न्यायची आणि मग आपण ती ओढायची, सिगारेटचे दुष्परिणाम तर होणार ना. पण सर्वथा वर्तमानोपी असे संत नाहीत असं म्हणण्याची छाती नाही. याचं कारण ते प्रकृतीपासून आपण वेगळे झालेले आहोत हेही त्यांनी समजून घेतलेलं आहे. हे ज्ञान त्यांना झालेलं आहे म्हणून ते ज्ञानी. आपण प्रकृती नाही, उडी मारून प्रकृतीच्या पलीकडे ते गेले, ते खरंच प्रकृती मी या बोधात नाहीत. सबब त्यांना ज्ञान झालेलं आहे. त्यांच्यापाशी काही सिद्धी देखील असू शकतील. म्हणून समाजाकरता म्हणून सात्विक अर्थ करणारी मंडळी गडबडून गेली सर्वथा वर्तमानोपी या शब्दाने. म्हणून मग कोणी म्हणायला लागलं की याला अशा प्रकारे समाजामध्ये मान्य आहेत त्याच्यापेक्षा विपरीत वर्तन करण्याची बुद्धीच होणार नाही असा गूढ अर्थ याच्यात अपेक्षित आहे. असा कसा अपेक्षित आहे? आचार्यांनी सुद्धा म्हटलेला आहे की तो कुठेही आणि कसाही त्याला चाहेल तो करील, तो वाळवंटामध्ये उताणा पडून राहील, तो पाण्यामध्ये डुंबेल, तो गिरीकंदरावर जाईल, एखाद्या झाडाखाली बसेल, लंगोटी लावून राहील, किंवा एखाद्या राजभवनामध्ये राजवस्त्र अंगावर घालून किंखापाचे कपडे अंगावर घालून राहील. ज्ञाता आहे त्याच्या वर्तमानाला कुठलाही नियमशास्त्र लावत नाही. मग सर्वथा वर्तमानोपी म्हणजे काय? पुरुषाला त्यांनी जाणलेलं आहे, प्रकृतीला जाणलेलं आहे, गुणांना जाणलेलं आहे, आणि जो पुरुष आहे तो पुरुष परमात्माच आहे अशा प्रकारचं ज्ञान झालेलं आहे. तो कसंही वर्तन करत असला तरी मी असं म्हणतो की या श्लोकाचा वरच्या श्लोकाशी संबंध आहे. आचरणाशी आणि नीतीमूल्यांची चर्चा पंडितांनी उगीच केली. तो कोणत्याही मार्गाने जावो सर्वथा वर्तमानोपी, दुरून जवळ येवो जवळून दूर जावो, उपद्रष्टा अनुमंता च भरता भोगता महेश्वरा परमात्मा च इपी परमात्मा इति च अपि युक्ता. म्हणजे अगदी दुरून द्रष्टा आहे तिथपासून, द्रष्टा पुरुषच आहे मूळ परमात्मा असलेला, तोच अनुमंता होतो, तोच भरता होतो, तोच देह मन बुद्धी मी असं जाणणारा होतो, असा एक परमात्माच आहे. या मार्गाने जरी वर्तन केलं तरी, किंवा जो देह मी असं समजतो, जो भोगता मी असं समजतो, जो भरता मी असं समजतो, जो अनुमंता मी असं समजतो, तो साक्षी व्हायला शिकेल, आणि जो साक्षी व्हायला शिकेल तो परमात्मा होईल. कशाही प्रकारे वर्तन करो त्याला आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचा बोध होईल. आणि जेव्हा अशा प्रकारचा बोध होईल तेव्हा तो कर्म करत असताना कर्मापासून अलिप्तच असेल, कर्मफळ सोडून देणारा असेल. एकतर ईश्वरार्पण करणारा असेल, सोडून देणारा असेल, कर्म ईश्वर बुद्धीने करणारा असेल, अनुसंधानपूर्वक करणारा असेल, कर्मापासून आपण अलिप्त अशा बोधाने कर्म करणारा असेल, आणि ही कर्म यथोचित सर्व असतील, जी जी कर्म त्याच्या वाट्याला आलेली असतील ती सर्व असतील. प्रसंगी जनार्दन स्वामीजींसारख्या व्यक्तीला युद्ध करायला लागली. किल्लेदार होते, राजकारणी होते, सदरेवर जाऊन बसत असत, राजकारणाच्या गोष्टी चालत असत, सर्वथा वर्तमानोपी. साईबाबा सर्वथा वर्तमानोपी, शास्त्र बंधन नाही घालू शकत, प्रकृतीपासून अलिप्त आहोत हे समजलं. एका बाजूनी उपद्रष्ट्यापासून ते देहच मी असं जाणणारे सगळे मूळ परमात्मा आहेत हे जो जाणून घेतो तो परमात्माच होऊन जातो, अथवा देहापासून लांब लांब जात जो साक्षी होतो आणि परमात्मा भावाला प्राप्त होतो. त्याच्या वर्तनाबद्दल इथं काही नाही सांगितलेलं. सर्वथा वर्तमानोपी असं म्हटलंय तेव्हा खरंच तो कसंही वर्तन करेल, त्याचा उपयोग समाजाला किती आहे हा अलाहिदा मुद्दा. अशा व्यक्तींच्या मागे जाऊन निश्चित, कारण ते उपदेश करणार नाहीत, ते तुमच्याशी बोलतीलच याचा भरोसा नाही, बोलले तर रोज बोलतील असा भरोसा नाही, हकलूनही देतील, पैसे मागतील. सगळ्यात अवघड गोष्ट परमार्थी माणसालाही जर संतांनी पैसे मागितले तर होते, पैसे मागितले पैसेही मागतील. साईबाबांकडे एक व्यक्ती आली, मुंबईहून मुंबईचे व्यापारी होते आणि किती पैसे मागितले. तिथं त्यांच्या मशिदीमध्ये त्यांना जो दिवा लावायचा होता तर त्याच्याकरता तेल आणायचं म्हणून पैसे, पण त्यांना मागितले नाहीत. ते म्हणाले की अरे तेल संपलेलं दिसतंय इथं, कोणाला बोलवलं आणि जा त्या वाण्याला सांग की म्हण तेल द्या, वाणी म्हणतो तेल देत नाही. मग त्या यांच्याकडे माग, तेल आज नाहीये देवापुढे दिवा लावायला, तर पैसे द्या. पैसे नाहीत, पैसे नाहीत. पाच सहा ठिकाणी त्याला पाठवलं आणि सगळीकडून आलं पैसे नाहीत. आणि हे व्यापारी आधी येऊन बसलेले होते की ईश्वर दर्शनाची इच्छा आहे, काय हवं ते करायला तयार आहे. आणि साईबाबा त्याला बाजूला बसून गावातून तेलाकरता कोणी पैसे देते का हे पाहत होते. आणि काही पैसे नाहीत, तेल नाही असं म्हटल्यावर साईबाबा चुपचाप बसून राहिले. 15-20 मिनिटं, अर्धा तास गेल्यावर तो व्यापारी म्हणाला की आपण सांगताय ना मला, आपण काही सांगणार होता परमेश्वर प्राप्तीसाठी, मी काही करायला तयार आहे. ते म्हणाले अरे तुम्हाला म्हणजे काय असं खिरापती सारखं वाटायला ठेवलंय काय, जा म्हणाले. आता तिथं जाऊन खूप लोक पैसे देतात, त्यांची जी चित्र आहेत ती असं इथं थिगळ लावलेलं आणि कुठं धोतराला थिगळ लावलेलं, का बरं असं राहायला लागत होत. सर्वथा वर्तमानोपी, तो जेव्हा काही मागत नाही तोपर्यंत ठीक आहे, मागितलं की कठीणच आहे. याचं कारण सोडायला तयार नसतो. आणि मग परत आलंच, मागणारे आहेत त्याच्यात फसवणारेही भरपूर, असं हे सगळं गुंतागुंतीचं तंत्र होऊन गेलं. पण म्हणून पैसे न मागणारा संत असेल का, सांगता येत नाही. पैसे मागणारा संत असेल का, सांगता येत नाही. एकदम व्यवस्थित चातुर्मास वगैरे आता येईलच. आषाढ सुरू होईल, एकादशी नंतर चातुर्मास सुरू होईल. अगदी तुम्ही चातुर्मास वगैरे पाळताय मग तुम्ही संत आहात? नाही. तुम्हाला ज्ञान झाले प्रकृतीपासून आपण वेगळे? नाही. आणि कांदा वगैरे खातोय जसे साईबाबा कांदा खात होते आणि ते दाभोळकर त्यांच्याकडे गेले, त्यांना कळे ना की चातुर्मास चाललेला आहे, आपण संत म्हणून यांच्याकडे आलो आणि हे कांदा आणि भाकरी खातायत. साईबाबा म्हणाले की मला पचते म्हणून मी खातो, तुझी हिम्मत असेल तर तू खा. हे वर्तनावर आधारित वचन नाहीये. सर्वथा वर्तमानोपी, याचं कारण ज्ञात्याला कधीच बंधनं शास्त्राने घातली नाहीत. मग गीतेने सांगायचं कारणच नाही. सर्वथा वर्तमानोपी, तो कशी कर्म करतो हे मात्र सांगितलंय, तो लिप्त न होता कर्म करतो. अजून एक मुद्दा इथं येतो की मग काम्य आणि निषिद्ध कर्म देखील ज्ञाता करेल का? जो काम्य कर्म करतो तो प्रकृती आणि मी एकमेकांपासून वेगळे आहोत हे जाणूच शकत नाही. जो निषिद्ध कर्म करतो तो प्रकृती आणि मी एकमेकांपासून वेगळे आहेत हे जाणूच शकत नाही. याच्याकरता बुद्धीमध्ये सात्विक ज्ञान हे व्हायला लागतं, अथवा प्रकृतीपासून एकदम उडी मारून पलीकडे जायला लागतं. या दोन गोष्टी संभवतात, तिसरी गोष्ट नाही. आणि असे जे अवलिया असतात त्यांना एकदम ते झालं, जमलं, प्रकृती आणि मी वेगळे असं जमलं, ज्ञान झालं, त्या क्षणाला ज्ञान होतं. पण अशा प्रकारे या अशा गोष्टींनी ज्ञान होणारे कमी. भगवद्गीता एका शास्त्रीय मार्गाने ज्ञान होण्याच्या प्रक्रिया सांगते, पण शास्त्रीय मार्गाने ज्ञान होण्याच्या प्रक्रियेत देखील प्रकृतीपासून मी वेगळा असा बोध झाल्याखेरीज ज्ञान होत नाही. जेव्हा तसं ज्ञान होतं तेव्हा सर्वथा वर्तमानोपी आणि त्याच्यात निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म निश्चित येत नाहीत. मग दारू पिणं निषिद्ध कर्म नाही का? प्रश्न येतात, व्यसन करणं, सिगारेट ओढणं, गांजा ओढणं, चिलीम ओढणं निषिद्ध कर्म नाही का? तरीही मी प्रकृतीपासून वेगळा आहे असा त्यांना बोध झालेला होता, एवढंच म्हणायला लागतं. पण म्हणून सर्वांकरता हा मार्ग सुरक्षित नसल्यामुळं हे उदाहरण म्हणून सांगता येत नाही. तरी देखील या सर्व सिद्ध पुरुषांचा आणि अवलियांचा आदरच करायला पाहिजे आणि ते प्रकृतीपासून वेगळे झाले हे समजून घ्यायला पाहिजे. या श्लोकाचा इत्यर्थ असा आहे की प्रकृतीपासून आपण वेगळे अशा प्रकारचं ज्ञान त्यांना होतं. य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच गुणैसह. गुण, प्रकृती आणि पुरुष याच्या प्रकार याचं उत्तम रीतीने ज्ञान त्यांना होतं. सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभी जायते. म्हणून आपलं स्वरूप जे आहे ते सर्व प्रकारच्या कर्मांपासून अत्यंत वेगळं आहे असा बोध त्यांना होत असल्यामुळं ते पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू यांच्या फेऱ्यामध्ये सापडतच नाहीत, अडकतच नाहीत. बघा, जो निखळपणे येणे पुरुषायया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते, निखळपणाने स्पष्टपणाने समजण्याची फक्त गरज आहे की पुरुष एवं गुण विशिष्ट आहे, अकर्ता अभोक्ता ज्ञान स्वरूप, आणि गुणांचे करणे गुण आणि गुणांच्या योगाने सुख दुःख इत्यादी हे सगळं प्रकृतीचं आहे. हे रूप, हे छाया, पैल जळ, हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. रूप आणि छाया सावली किंवा पलीकडं असणारं जळ हे खोटं आहे. दूरवर दिसणारं जळ, तिथं जळ नाहीये, जळाचा आभास आहे. ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे, अशा प्रकारचा निवाडा जेव्हा होतो रूप आणि छाया, कोणी रूप सोडून छायेला आलिंगन द्यायला जात नाही. तसं प्रकृतीला बाजूला सारून जो पुरुषाचा स्वीकार करतो परमात्मा भावाने, पैल जळ हे माया, पलीकडं जळ आहे आभासात्मक ते खोटं आहे, तसं प्रकृतीचं सगळं वर्तन खोटं आहे हे जो जाणतो, तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची या मना गोचर जाहली. तो शरीराचे नि मेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुई न मैळे तैसा असे. शरीराच्या सहाय्याने सगळ्या प्रकारची कर्म करत असताना आकाशामध्ये कितीही धूळ किंवा धुराळा उडाला तरी देखील आकाश जसं मळत नाही तसा पुरुष हा प्रकृतीपासून अलिप्तच आहे हे जो जाणतो. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह देहाच्या अस्तित्वामुळं देहाचा मोह ज्याला पडत नाही, स्वदेहाचाही नाही आणि दुसऱ्या देहाचाही नाही. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपितो. जो देहाच्या ठिकाणी मोहच पावत नाही तो देह पडल्यानंतर परत देहात येत नाही. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा. प्रकृती पुरुष विवेक त्याच्याबाबत अशा प्रकारे पुन्हा जन्म नाही असा अलौकिक विवेक निर्माण करतो. परी हाची अंतरी विवेक भानुचिया, परी हाची अंतरी विवेक भानुचिया परी उदयजे ते अवधारी उपाय बहुत. पण हाच विवेक अंतःकरणामध्ये भानुपरी म्हणजे सूर्याच्या प्रमाणे स्पष्ट प्रकाश देणारा ज्या योगानी ज्या उपायांनी निर्माण होतो ते उपाय ऐक असं भगवंत म्हणतात. पुढच्या श्लोकाची ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तावना केली. मग पुढचा श्लोक काय आहे, ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानम आत्मना। ध्यानाने कोणी आपण स्वतःच आपल्या आत्म्याला जाणणारा असा होतो। अन्य सांख्येन योगेन, सांख्य योगाने अन्य कोणी जाणणारे होतात। कर्मयोगेन च अपरे, तर कोणी कर्मयोगाने देखील हे तत्व जाणतात। अन्य तू एवं अजानंत, पण जे ध्यानाने जाणू शकत नाहीत, जे सांख्यानी अथवा कर्मयोगाने जाणू शकत नाहीत, अन्य तू एवं अजानंता श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, ज्यांनी जाणलेलं आहे त्याच्याकडून ऐकून, अन्यांकडून ऐकून, ज्यांनी जाणलेलं आहे अशा अन्य प्राप्त पुरुषांकडून श्रवण करून देखील, आणि मग तशी उपासना करून, तेपि चाति तरंतेव, ते देखील उद्धरून जातात। मृत्युम श्रुती परायणाः, हा जन्म आणि मृत्यूचा हा संसार श्रुती परायण असे, म्हणजे श्रवणाच्या ठिकाणी एंगेज असणारे, सतत श्रवण करण्याची इच्छा धरणारे, जे प्राप्त पुरुष आहेत त्यांच्याकडून श्रवण करणारे असे श्रुती परायण जे आहेत, ते ऐकून तशी उपासना करून तेही तरुण जातात। आता हे जे शास्त्रीय मार्ग भगवंतांनी सांगितलेत, त्याच्यामध्ये सर्वथा वर्तमानोपी, म्हणजे भगवंतांना काही वेडवाकडं अपेक्षित नाहीये हेही लक्षात येतं। खूप वाद घालण्याचं कारण नव्हतं। मी जेव्हा टीका वाचायला लागलो वेगळ्या वेगळ्या, तेव्हा खूप उलट सुलट या वाक्याच्या ठिकाणी खूप तारांबळ उडाल्यासारखं लिहिलेलं मला आढळलं। कारण अशा प्रकारचा बोध अवलियांना जसा बोध होतो, तसा एक ऍक्सिडेंटच असतो। अपघाताने प्रकृतीपासून आपण वेगळे असं त्यांना समजतं, समजलं की बोध होतो। पण भगवंत शास्त्रीय उपायांवरच भरोसा देतात, म्हणून भगवंतांनी त्याच्या पाठोपाठ लगेच उपाय सांगितले। शुद्धता कशी राखली गेलेली आहे, ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानम आत्मना, अन्ये तू सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे, अन्ये तू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। हे तत्व न जाणणारे अन्य ज्यांना समजलेलं आहे त्यांच्याकडून ऐकून त्या प्रकारे उपासना करून, तेपि चाति तरंतेव, ते देखील तरुण जातात। मृत्युम श्रुती परायणा, हा जन्म मृत्यूचं चक्र तेही ओलांडून पलीकडे जातात। आपण पुढच्या वेळेला बघू। पुढच्या वेळेला याचा अर्थ, पुढच्या वेळेला सत्संग आहे, त्यामुळं हे प्रवचन त्याच्या पुढच्या सोमवारी होईल। पुढच्या सोमवारी आपण 8:30 इथं सत्संगाच्या कार्यक्रमासाठी म्हणून एकत्र येणार आहोत। या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला 8:30 ते 9:15 आपण ध्यानाला बसतो, किंवा 10 मिनिटं आपण ध्यानाला बसतो, आणि साधारण 8:45 पासून पुढे एखादं मनोगत होऊन मग एखाद्या प्रश्नाला उत्तर मी देतो। याला आपण सत्संग म्हणतो, जे नवीन लोक आलेत त्यांच्याकरता मी सांगितलं। हरि ओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य सिद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी ज्ञानोपा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह।